एफोद बांधण्यासाठी त्याच्यावर जी कुशलतेने विणलेली पट्टी असते तिची बनावट त्याच्यासारखी असून ती अखंड तुकड्याची केली. ती सोन्याच्या जरीची निळ्या जांभळ्या किरमिजी रंगाच्या सुताची व कातलेल्या तलमसणाच्या कापडाची केली. परमेश्वराने मोशेला सांगितल्याप्रमाणे हे केले.